नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो सदक्या मुखेल खबरो. पावस येवपाच्या फाटभुयेर आपत्ती वेवस्थापन यंत्रणा सक्रीय. राज्यातल्यो सगळ्यो शाळा 4 जूनाक सुरू, मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केला स्पष्ट. कोंकणी शाळेक मान्यता घेवन इंग्रजी मुळावी शाळा सुरू केल्यार खर कारवाय, मुख्यमंत्र्यांची शिटकावणी. गोंयात सगळ्या धरणांनी भरपूर उदकाचो साठो, उदकास्रोत मंत्री सुभाष शिरोडकार हांची म्हायती. उदक भरता त्यो खणी वा चिरेखणींचेर वचपाक बंदी घालपाचे आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी भौशीक बांदकाम खात्याक दिल्या. पावसापयली मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपत्ती वेवस्थापन यंत्रणेची बसका घेतली. ह्या बसकेत तरेकवार निर्णय जाले. आयतारा दिवचल म्हाला चिरेखणीत बुडून दोग जाणांक मरण आयले. पावसापयलीच ही घडणूक जाल्ल्यान उदकाच्या खणीविशी भिरांतीचे वातावरण तयार जाला. खणी तशेंच चिरेखणीत पावसाचे उदक भरता, ह्या खणीत फातर आसता, तशेंच उदकाचो अदमास येना. चिरेखणीचेर वचपाक बंदी घालची अशे आदेश मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. पावसांत घसघशाचे सुद्धा पेवपाक गेल्ले तरणाटे बुडपाच्यो बऱ्योच घडणुको जाल्यात. ह्या फाटभुयेर सगळ्या घसघशांचेर सादुरतायेच्यो सुचोवण्याचे फलक लायतले. घसघशांचेर वचपाचे निर्बंध नासले तरी आवय बापायन भुरग्यांक योग्य ती समज दिवची अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. कंत्राटदार तशेंच आस्थापनांनी कामगारांच्या भलायकेची तपासणी करपाक जाय. प्रेसांव गोळेमूत हे विशीं पुराय तपासणी केल्या उपरांतूच कामगारांक कामार घेवपाक जाय. कामगारांच्या भलायकेची तपासणी सक्तीची आसतली. पावस सुरू जावपाच्या फाटभुयेर राज्याची आपत्ती वेवस्थापन यंत्रणा सक्रीय जाल्या. राज्यात 11 बहुउद्देशी निवारो शेळी म्हणजे शेल्टर होम आसात. या शेल्टर होमांनी 400 आपदा मित्रांची व्यवस्था केल्या. आपत्तीची सुचोवणी मेळपा खातीर आपत्ती वेवस्थापन यंत्रणेन बीएसएनएल ओएनजीसी कडेन समन्वय साधला. सगळ्यांनी राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापनाचे सचेत हे आपत्तीविशी पूर्व माहिती दिवपी एप डाऊनलोड करून सादूर रावचे असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां. गोयकारांनी तशेंच गोंयांत येवपी पर्यटकांनी लेगीत हे एप तशेंच हवामान खात्याचे मौसम, दामिनी आनी मेघदूत हे एप डावनलोड करून हवामानाविशी सादूर रावचे अशें मुखेलमंत्र्यांनी मागलां. आपत्ती प्रसंग गोंयांत आयलो जाल्यार 11 शेल्टर होम सरकाराकडे आसात अशें म्हळें. जिल्ह्यांनी आपत्ती वेवस्थापन यंत्रणेचे कक्ष 24 वरां सुरू आसतले अशें तांणी कळीत केलां. हे शिवाय दोनूय विमानतळां तशेंच गोंयची रेल्वे स्थानकाचेर लेगीत पावसाच्या फाटभुयेर सगळी यंत्रणा सुसज्ज दवरल्या. मायनिंग पिठाच्या सुवातींनी खासा कुंपण घालून तो वाठार लोकां खातीर बंद केला अशें मुखार मुखेलमंत्र्यांनी म्हळां. सरकारान गोंय हीट वेव्ह कृती धोरण 2024 कारवाय सुरू केल्या. आपत्ती वेवस्थापन फाटो 24 वरां सादूर आसता. राज्य आपत्ती वेवस्थापन यंत्रणेन मार्गदर्शन आनी प्रशिक्षणा खातीर राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन यंत्रणेकडेन संपर्क साधून आसता. पावसांत विमानतळाचेर उदक भरले जाल्यार आपत्कालीन विमानाचे लँडींग करपी वेवस्था दोनूय विमानतळाचेर आसा. विदेशांत आपत्ती वेवस्थापन कशे तरेन जाता हे विशीं सुद्धा राज्याचे यंत्रणेक युएस कॉन्सुलेटावरवी प्रशिक्षण दिला. पावसापयली झाडां कापप तशेंच गटारां उस्पपा खातीर नगरपालिका आनी पंचायतीक सरकार निधी दिता. पणजी महापालिकेक 1 लाख, ब गट नगरपालिकेक 50,000 जाल्यार पंचायतीक सरकारान 25,000 निधी दिला. हे भायर आपत्ती वेवस्थापना खातीर वेगळो निधी आसता. धोक्याची झाडां पंचायतींनी वा नगरपालिकांनी कापपाक जाय अशें मुखार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां. राज्यातल्यो सगळ्यो शाळा 4 जूनाक सुरू जातल्यो या तारखेत बदल जावचो ना अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी स्पष्ट केलां. लोकसभा वेंचणुकेच्या मतमेजणीक लागून शाळा सुरू करपाची तारीख बदलतली काय कितें असो प्रस्न कांय पत्रकारांनी तांकां विचारिल्लो त्यावेळार मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्पष्टीकरण दिलां. जर एखाद्या संस्थेन कोंकणी शाळेक मान्यताय घेवन इंग्रजी मुळावी शाळा सुरू केली जाल्यार खर कारवाय जातली अशी शिटकावणी तांणी दिल्या. आतां नव्यान इंग्रजी मुळाव्या शाळांक मान्यताय मेळची ना अशें तांणी स्पष्ट केलें. राज्यात इंग्लीश मुळाव्यो शाळा सुरू करपाचे यत्न सुरू आसात. मुळाव्या इंग्लीश शाळांक विरोध आशिल्ल्याचे पत्र कोंकणी भाषा मंडळान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांकां बरयलां. ह्या फाटभुयेर उलयतना मुखेलमंत्री सावंत हांणी ही म्हायती दिली. मराठी वा कोंकणी शाळांक मान्यताय घेवन इंग्लिशीचे वर्ग सुरू करपाची भिरांत कांय संस्थांनी उक्तायल्या. हे प्रकार सरकार सहन करचो ना. कोंकणी वा मराठी शाळांक मान्यताय घेवन इंग्लीश माध्यमाचे वर्ग सुरू जाले जाल्यार संबंधित संस्थेचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत उदका पुरवण करपा खातीर गोंयच्या सगळ्या धरणांनी भरपूर प्रमाणांत उदकाचो साठो आसा अशी माहिती उदकास्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकार हांणी दिल्या. हालींच पडिल्ल्या मॉन्सून पूर्व पावसाक लागून उदकाचो प्रस्न उप्रासचो ना अशें तांणी सांगलें. जून म्हयन्यामेरेन उदका पुरवण करपा इतले उदक धरणांनी आसा अशें मंत्र्यांनी स्पष्ट केलां. सध्या उदकास्रोत खात्याच्या दिल्ल्या म्हायती प्रमाण सावले 28%, तिळारी 32%, हणजुणे 16%, चापोली 46%, आमठाणे 34%, पंचवाडी 18%, जाल्यार गावणे धरणांत 16% उदक आसा. 2025 मेरेन राज्यात 100 बंधारे बांदपाची मोख सरकारान दवरल्या अशी माहिती उदकास्रोत मंत्री सुभाष शिरोडकार हांणी मुखार दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. ना जाय चलेली पुरणशेती पद्दती परतून सुरू करपा खातीर केल्ल्या यत्नाक यश येवपाक लागला. सत्तरी तालुक्यातल्या तार सावर्डे वाठारांत पुरणशेतीतल्यान आतां पीक मेळपाक लागलां. गोंय विद्यापीठाच्या भाशा आनी विज्ञान फाट्यान पुरणशेती कापी उत्सवात वांटो घेवन ह्या पिकावळीक उर्बा दिवपाचो यत्न केलो. हे सुवाळ्याक गोंय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक हरिलाल मेनन, आयकर संचालक डॉ प्रवीण कुमार, जैव विविधताय म्हामंडळाचे वांगडी सचिव डॉ प्रदीप सरमुकादम आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. पुरणशेती गोंयची खाशेली वळख आसा आनी ही वळख तिगोवन दवरची पडटली अशे विचार ह्या वेळार मानेस्तांनी उक्तायले. कोलकाता नायट रायडर्स आनी सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदल्या आयपीएल क्रिकेट मॅचीचेर सट्टेबाजी केल्ल्या प्रकरणात गोंय पुलिसांनी सुमार 11 जाणांक अटक केली. उत्तर गोंयच्या आगशी हांगाच्या बंद आवारात धाड घाली आनी 11 आरोपींक पत्त्यांचो जुगार खेळटना रंगेहात धरले. तशेंच कोलकाता नायट रायडर्स आनी सनरायझर्स हैदराबाद ह्या आयपीएल क्रिकेट मॅचीचेर आपापसात सट्टो खेळटना तांकां धरले अशें पुलीस अधीक्षक गुन्यांव शाखेचे राहुल गुप्ता हांणी सांगले. आरोपीच्या ताब्यांतल्यान पुलिसांनी 1.13 लाख रुपया आनी हेर जुगाराचे सामान जप्त केले. फुडली चौकशी चालू आसा. आंतरराष्ट्रीय नामनेचे गोमंतकीय चित्रकार कालिदास सातर्डेकार हांच्या चित्रांचे प्रदर्शन नवी दिल्लीतल्या कन्व्हेन्शनल फोयर आर्ट इंडिया हॅबिटेट गॅलरीत 27 ते 31 मे अशे 5 दीस आसतले. ह्या प्रदर्शनात गोमंतकीय परंपरा, संस्कृती, वारसो हाचेर आदळीत 30 चित्रां आसतली अशी माहिती कालिदास सातर्डेकार आनी गौरीश वेळणेकार आनी मडगांवां पत्रकार परिशदे दिली. क्विंटरसन 2 अशें ह्या प्रदर्शनाचें नांव आसा. हालीच सातर्डेकार सिंगापूर हांगा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात गुणवत्ता पुरस्कार मेळिल्लो. ह्या प्रदर्शनात 44 देशांतल्या चित्रकारांनी आपली चित्रां प्रदर्शीत केली. ते 8 राज्य तर 10 आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आसात. तशेंच खुपशे राष्ट्रीय पुरस्कारूय तांकां प्राप्त जाल्यात. सातर्डेकार हे शिक्षक आनी भुरग्यांमदल्या सुप्त गुणांक भार काडपाचो तांचो सतत यत्न आसता. गोवा कोंकणी नाटक आनी संगीत अकादमी आयोजीत कोंकणी गीत आनी संगीत व्हिडिओ आल्बम महोत्सव आनी पुरस्कार प्रदान सुवाळो 2 जुनाक मडगांवच्या रवींद्र भवनात दनपारा 3 वरांसावन आयोजीत केला. ह्या सुवाळ्यात पयली छायाचित्रीत गीतांचो व्हिडिओ प्रदर्शीत करतले आनी ते उपरांत पुरस्कार जाहीर करून ते जैतिवंतांक भेटयतले. गोंयात अशे तरेचो हो पयलोच महोत्सव आसा. ह्या महोत्सवात उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत, गायन, अभिनय, दिग्दर्शन, गीतरचना, निर्मिती आनी हेर पुरस्कार दितले. ह्या पुरस्कार वितरण सुवाळ्याक दामू नाईक, राजेंद्र तालक, सिडी सिल्वा हजर आसतले. 30 एप्रिलाक सार्थ संस्थेन कोंकणी कवितेचेर आधारित काव्यचित्र सर्त 2024 आयोजीत केली. डॉ मनोहरराय सरदेसाय हांच्या जन्मशताब्दीच्या निमतान ही सर्त आयोजीत केली. ह्या सर्तीचो इनामां भेटवण सुवाळो 30 मेक जातलो. दनपारा 3:30 मल्टीपर्पज सभागर कला आनी संस्कृती खाते पणजे हांगा ह्या पुरस्कार भेटवण कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून गोंय विद्यापीठाच्या कोंकणी विभागाचे सहयोगी प्राध्यापक आनी साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत डॉ प्रकाश परेकार हजर आसतले. पांडवाडा चोडणा हांगा श्री वासुदेव देवकीकृष्ण पिसोर अमरनाथ देवस्थानाचो रुप्या महोत्सवा निमतान ह्या गांवाचो इतिहास आनी देवस्थानाच्या सांस्कृतीक दायजाविशी माहिती दिवपी स्मरणिकेचे अनावरण मुखेल सोयरे मयेचे आमदार प्रमेंद्र शेट हांच्या हस्तुकी जाले. हे वेळार खास आमंत्रित म्हणून जिल्हो पंचायत वांगडी शंकर चोडणकार, सरपंच रवींद्र किनळेकार, देवस्थानाचे अध्यक्ष दयानंद वळवयकार आनी हेर मानेस्त हजर आशिले. चोडण ही नाट्य भजनी कलाकार, शेतकार आनी देवी देवतांचो गांव. सरकाराच्या सहकार्यान ह्या गांवांत उदरगत करतले म्हणून प्रमेंद्र शेट उलयले. चोडण गांवचे हे खरे चुडामणी म्हणून जुवे. ह्या जुव्यार श्रीदेव पिसोर अमरनाथाचे अधीन सुवात आसा. बाटाबाटी वेळार हो देव थंयच्यान माशेलांत व्हेलो. ह्या देवाच्या आनी गांवच्या सांस्कृतीक परंपरेचो परिचय सगळ्यांक जावचो म्हणून ही स्मरणिका प्रकाशीत केल्या अशें तांणी मुखार सांगले. 12वी विद्यार्थी खातीरची पुरवणी परिक्षा आयजसावन सुरू जाली. कला, वाणिज्य, विज्ञान आनी वेवसायीक ह्या सगळ्या शाखा खातीर ही पुरवणी परिक्षा आसा. पयली ही परिक्षा 6 मेक सुरू जावपाची आशिल्ली. बीटसेट, जेईई एडव्हान्स ह्या प्रवेश परिक्षांक लागून पुरवणी परिक्षा फुडें धुकलपाचो निर्णय घेतिल्लो. 1 वा 2 विशयांत नापास जाल्ल्या विद्यार्थ्यां खातीर ही पुरवणी परिक्षा घेतात. आज इकॉनॉमिक्स विशयाचो पेपर आसलो तर वेवसायीक शाखेच्या विद्यार्थ्यां खातीर इंग्लीश कम्युनिकेशन स्किल्स हो पेपर आसलो. कला, वाणिज्य आनी विज्ञान शाखां खातीर 7 जुनाक निमणो पेपर आसतलो. वेवसायीक शाखेच्या विद्यार्थ्यां खातीर 1 जुनाक निमणो पेपर आसतलो. एखाद्या दिसा भौशीक सुटी जाहीर जाली तरी सुद्धा पेपर फुडें धुकलचे ना अशें शालांच्या मंडळान कळीत केलां. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोना अंतर्गत स्वदेशी प्रतिभेक चालना दिवप आनी रोजगार क्षमता वाढोवप हो हेतू आसा अशें प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी म्हळां. एका खबऱ्या एजन्सीक दिल्ल्या मुलाखतीत मोदी हांणी सांगले की थेट लाभ हस्तांतरणावरवी 38 लाख कोटी परस चड पयशे लोकांक हस्तांतरीत केल्यात. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. पावस येवपाच्या फाटभुंयेर आपत्ती वेवस्थापन यंत्रणा सक्रीय. राज्यातल्या सगळ्या शाळा 4 जुनाक सुरू. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केला स्पष्ट. कोंकणी शाळेक मान्यताय घेवन इंग्रजी मुळावी शाळा सुरू केल्यार खर कारवाय. मुखेलमंत्र्याची शिटकावणी. गोंयात सगळ्या धरणांनी भरपूर उदकाचो साठो. उदकास्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हांची म्हायती. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.